चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कामगारांना हवं आहे इच्छामरण। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका जिथल्या आदिनाथ साखर कारखान्यातील साखर कामगारांना तब्बल 41 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। विधानसभा निवडणुकांमुळं या तालुक्यात चांगलंच राजकारण चालतं, पण याच तालुक्यातील आदिनाथ साखर कारखान्यातील कामगार मात्र अक्षरशः इच्छामरणाची मागणी करत आहे। तसं निवेदनही त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिलं आहे। घाम गाळून रोजचं काम नियमितपणे करूनही आदिनाथ कारखान्यातील कामगारांना 41 महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळालेला नाही, यामुळे त्यांची आर्थिक दुरावस्था झालेली आहे। यावर आता काही मार्ग निघेल असंही त्यांना वाटत नसल्यानं निराश झालेल्या कामगारांनी शासनाकडं थेट इच्छामरणाची मागणी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे महादेव मच्छिंद्र मस्के, शांतीलाल जनार्दन घाडगे, देवीदास दिगंबर कुंभार, आबासाहेब बाबूराव बुधवंत, अंकुश झारगड, प्रवीण पोपट जाधव आदी 31 कामगारांनी आपलं दुःख मांडलं आहे। आदिनाथ साखर कारखाना म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू। इथला कारभार नेहमीच वादग्रस्त ठरला आहे। शेळगाव फाळवणी इथं उभारलेला आदिनाथ साखर कारखाना 5,000 मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेचा आहे, परंतु उजनी धरणाजवळ असताना आणि ऊसाचीही कमतरता नसताना कारखाना नीट चालत नाही। यामुळे सततच्या आर्थिक अडचणीत असणारा हा कारखाना आजवर सावरलेला नाही। या आर्थिक समस्यांची झळ आता कामगारांनाही बसू लागली आहे। राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या रश्मी बागल कोलते यांच्या ताब्यात असणाऱ्या आदिनाथ कारखान्यातील कामगारांवर पगाराविना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे। आपल्या मुलांचं शिक्षण, आजारपण, लग्नकार्य, सणवार, घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी या कामगारांना पै पाहुणे किंवा खाजगी सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत। कामगारांचे पगाराविना अतिशय हाल होत आहेत। मुलामुलींना शिक्षण अर्धवट सोडून पैसा मिळवण्यासाठी भटकावं लागत आहे। अत्यंतिक आर्थिक ओढाताणीखाली असणारे कामगार वैफल्यग्रस्त झाले आहेत। तरीही कारखान्याशी संबंधित असणाऱ्या राजकीय नेत्यांवर, त्यांच्या राहणीमानावर याचा काहीही परिणाम होत नाही।